नमस्कार, आपण ऐकत आहात मोबाईल वाणी. आणि मोबाईल वाणी वर आज आम्ही तुम्हाला अशा एक कार्यकर्ता सोबत रूबरू करत आहोत ज्यांनी कुपोषण या विषयावर विगत काही वर्षापासून आपले काम करत आहे आणि त्या सृष्टी संस्थांच्या कार्यकर्त्यात आहे सोनू हेडके. नमस्कार दीदी.
नमस्कार सर.
आम्ही तुमच्यापासून जाणणं चाहत आहोत की भाई या गडचिरोली जिल्ह्यात कुपोषणची स्थिती काय आहे, कारण की तुम्ही या विषयावर काही वर्षापासून काम करत आहात आणि कोणकोणत्या प्रकारचे प्रकरण तुमच्या सामने आले.
हा, तर आम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुरखेडा तालुका या गावामध्ये काम करत कुपोषण याच्यामध्ये काम करत आहोत आम्ही. तर आम्ही गाव स्तरावर जातो तेव्हा त्यांचं आरोग्य आणि आहार या स्वच्छता ह्या सर्व बॅकग्राऊंडला आम्ही पाहतो. तर गावामध्ये बरोबर स्वच्छता नाही आणि जे घरातील कुटुंब आहेत कुटुंबातील व्यक्ती ते आपल्या बाळाकडे विशेष लक्ष देत नाही, आहार वेळेवर बाळाला चारत नाही, ज्या टायमानुसार बाळाला आहार द्यायला पाहिजे आणि स्वतःहून चारून द्यायला पाहिजे ते विशेषतः होत नाही आणि त्याच्यामुळेच बाळाचे वजन कमी होत जाते आणि वाढत नाही आणि त्याच्यापासून त्यांचं कुपोषण वाढते. बाळाला शेतावर घेऊन जातात, अंगणवाडीत पाठवत नाही.
अशा प्रकारचे जेव्हा तुम्हाला कुपोषित मुलं दिसतात तेव्हा तुम्ही त्यांना काय सल्ला देतात?
हा, तर आम्ही कुटुंबातील जी आई आहे आणि जे कुटुंब प्रमुख आहेत बाबा आजी म्हणा त्यांचे पॅरेंट्स लोक त्यांना सर्वांना आम्ही गृहभेटीच्या माध्यमातून सांगतो की बाळाला स्वतःहून घास भरवून द्यायचे, स्वतः तो खात नाही त्याचे नक काढून द्यायचे, हात धुवून त्याला जेवण द्यायचा, घराची स्वच्छता ठेवायची, परिसराची स्वच्छता ठेवायची आणि जो